हां जास्त वेळ नाही, ठीक आहे. आपण मग ब्रेक न घेता थोडंसं मी टीचिंग देईल आणि मग त्याच्यानंतर कालच्या बद्दल जर का तुमचे प्रश्न असतील, आजच्या बद्दल जे प्रश्न असतील, जे काही त्या मुद्द्याबद्दल किंवा कॉन्फरन्समध्ये जर का तुम्ही विचारू शकले नाही आणि तुम्हाला आता विचारायची वेळ असेल तर मी थोडा वेळ फक्त टीचिंग करेन आणि त्यानंतर मग आपण जास्त करून इंटरॅक्शन आणि जे काय आपले डाऊट वगैरे क्लिअर करायचे असतील ते आपण पाहूया. कलसे करास पत्रायचा तिसरा अध्याय आणि 22 पासून पुढची वचनं आपण पाहूया आज थोडक्यात. नव्या करारामध्ये कलसे करास पत्र 22 पासून पुढे असं लिहिलेलं आहे, दासांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्यांचा आज्ञा पाळा. माणसांना संतोष येणाऱ्या नोकरासारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करिता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा, कारण अन्याय करणाऱ्या केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल, पक्षपात होत नाही. तर आज मी सांगितल्याप्रमाणे आपण जगामध्ये एका विश्वासणाऱ्याने कामकाज कसं करावं, आपल्याला माहिती आहे काल आपण मॅरेजबद्दल बघितलं, विवाहाबद्दल, की तसं होणारच जर का देवाने तुम्हाला वेगळं कॉलिंग दिलेलं असेल पाचारण एकटं राहण्याचं जीवनभर, तर मग वेगळी गोष्ट आहे. पण सर्वसाधारण रीतीने नॉर्मल व्यक्ती जे आहेत ते तारुण्यात आल्यानंतर मग विवाहाची अपेक्षा धरतात, तो एक मोठा भाग झाला. आणि मग कामकाज म्हणजे पेशा किंवा कामाला जायचं, पैसा कमवणं. बरं झालं आजच्या दिवशी करतोय आपण, आपण पैशाबद्दलच नुकतंच पाहिलं, तर तो पैसा कुठून उत्पन्न होतो, कामकाजाद्वारे. कामकाजाद्वारे. तर विश्वासणारा आणि कामकाजाचा काय संबंध आहे, विश्वासणारा आणि कामकाजाचा काय संबंध आहे. माझी खात्री आहे की आता आज कॉन्फरन्सचा दुसरा दिवस आहे आणि मला विश्वासणारा कोण ह्याची तुम्हाला परत आठवण करून द्यायची गरज नाही. आपलं ते थीमच आहे तुमचं रिस्ट बँड असेल की एकदा तारले गेले पण सततचा बदल जे आहे ख्रिस्ताकडून त्यांच्या जीवनामध्ये होत असतो. आणि जर का तुम्ही लक्षपूर्वक ऐकत असाल, प्रत्येक संदेश ह्या मुद्द्याशी निगडीत आहे की ख्रिस्त फक्त आपल्याला भरभराट द्यायला नाही आला, ख्रिस्त फक्त आपले दुखणं बरं करण्यासाठी आलेलं नाही. आणि आपल्या भारतामध्ये फार गरज आहे ह्या शिक्षणाची, कारण PTS सारख्या ठिकाणी आम्ही जिथं बायबल कॉलेज केलं तिथं इंटरव्ह्यूला कधी कधी मी पण बसायचो ॲडमिनिस्ट्रेटर या नात्याने. आणि इंटरव्ह्यूसाठी मोठे मोठे बऱ्याचशा ठिकाणांवरून भारतामधून मुलं यायचे की आम्हाला बायबल कॉलेजमध्ये सामील व्हायचं आहे, प्रभूची सेवा करायची. ठीक आहे म्हणायचो आम्ही, करायची, व्हेरी गुड. आणि मग आम्ही म्हणायचो की मग तुमचा प्रभूबद्दलचा अनुभव काय आहे, तारणाचा अनुभव काय आहे. तर बहुतांश वेळेस आम्हाला अशा प्रकारची स्टोरी ऐकायला भेटायची की मी लहान असताना 5 वर्षाचा मला निमोनिया झालेला होता आणि माझ्या आईने मला प्रभूच्या सेवेसाठी प्रॉमिस केलं की देवा तू ह्या मुलाला वाचवशील तर मग मी त्याला तुझ्या सेवेसाठी देईन. आणि मी इथं आलेलो आहे आज. तर आम्ही म्हणायचो पण ते तुझ्या आईचा अनुभव झाला, तिने तुला सेवेसाठी दिलंय, पण तुझा वैयक्तिक अनुभव काय आहे. आणि ते चाट बसायचे किंवा शांत बसायचे किंवा असंच काहीतरी उत्तर द्यायचे. काय काय लोक वैयक्तिक मला शरीराची व्याधी होती आणि मग मी प्रार्थना केली आणि मी बरा झालो आणि मग मी आलेलो इथं आता सेवा करण्यासाठी. तर शारीरिक बरं होणं त्याला त्यांनी आत्मिक अनुभव बनवून टाकलेला आहे. तसं सारखं होतंय का, येशू ख्रिस्ताच्या ह्या पृथ्वीवर जेव्हा त्यांनी होते सगळ्यात महान चमत्कार एका छोट्या कालावधीमध्ये त्यावेळेस झालेले आहे. पण तसं पाहता पूर्ण पॅलेस्टाईनने मग येशू मागं गेलं पाहिजे ना, सगळेच देवाचे सेवक बनले असते, सगळेच देवाच्या आखाडी आवेशी झाले असते. पण आपण पाहतोय की बऱ्याच लोकांनी त्याच्या स्वतःच्या गावातले लोक अडखळले आणि येशू म्हटला की प्रत्येक संदेश काय त्याच्या घरामध्ये त्याला काही मान नसतो. ते अडखळले की हा आमच्या गावातला आणि असं कसं एवढं काय त्याच्याकडून देव करून घेत आहे. प्रियांनो, चमत्कार अनुभवणं, असलं दृष्टांत पाहणं ही काहीही गॅरंटी नाही आहे की तुम्हाला बायबल ज्या अनुभवाची गोष्ट करत आहे ह्या तारणदायी अनुभवाची ती काहीही गॅरंटी नाही की तो तुम्हाला झालेला आहे. आणि ती गॅरंटी कशी येते देवा वचनाकडं आपण पाहतो. आज विशेष करून आपण पाहिलंय की पापाची पॅटर्न तुटते, पापाची पॅटर्न तुटते. अगोदर पापाचे गुलाम आपण होतो आणि जिथं आपल्या वासना नेतील, जिथं आपले मनातले विचार आपल्याला नेतील त्या दिशेने आपण जायचो. आणि पापाबद्दल घृणा, पापाबद्दल संवेदनशीलता, पापाबद्दल पश्चातापी हृदय असं काहीही नव्हतं. कारण येशूच्या पवित्र्याला, येशूच्या गौरवाला आपण आंधळे होतो देवाचा की. पण आता देवाचं भय ख्रिस्तामध्ये जेव्हा आपल्याला सुवार्थ कळते, आपल्या हृदयाचं परिवर्तन होतं, नवीन जीवन, नवीन इच्छा, नवी आकांक्षा, त्याला नवा जन्म म्हणतात. तर पाऊल त्याच्याबद्दल कलसे 3:1 मध्ये म्हणतोय की तुम्ही जर का त्याच्यामध्ये पुन्हा उठविले गेले असाल तर. तो कोणत्याही विधीबद्दल तो बोलत नाहीये. कोणत्याही तुमची मेंबरशिप ह्या या चर्चमध्ये असेल तर, तुमचे पंजोबापासून ख्रिस्ती असतील तर, तुमचा असा असा दृष्टांत दिसले असतील तर, अशा प्रकारच्या काही गोष्टी. एकच मुद्दा आहे की तुम्ही हे पुनरुत्थित जीवन अनुभवलं असेल तर मग येशू संगती चालत राहू शकाल. आणि मग ते बोलल्यानंतर तो म्हणतोय की पापाच्या पॅटर्न कशा आता तुम्ही सोडून द्याव्या आणि नीतिमत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा तुम्ही धारण कराव्या. ते बोलत बोलत तो माझ्या संगती इथपर्यंत या 16 वचनामध्ये, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्पर सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा, आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा, आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा, आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. एक खरी आराधनेची सर्व्हिस आपल्याला इकडे पाहायला मिळते, विश्वासण्यांचं एकत्र जमणं. आणि तिथं ख्रिस्ताचे शिक्षण, ख्रिस्ताचे वचन सर्वत्र शिकवलं जात आहे, स्वीकारलं जात आहे. हे खरे विश्वासणाऱ्यांचं एकत्र येणं, ख्रिस्तामध्ये त्यांची बांधणी होत आहे, त्यांचा प्रतिसाद जो आहे उत्स्फूर्तपणे आत्मिक गायन, स्तुती, स्तोत्रे, ह्याच्याने तो माहोल जो आहे तो पूर्ण भरलेला आहे. आणि मग नक्कीच जर का अशा प्रकारे ख्रिस्त केंद्रित ती सभा किंवा एकत्र येणं असं असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर पडला. आणि ते सर्व गोष्टी मग कृतज्ञतेने पाऊल म्हणतोय की सर्व गोष्टी तुम्ही जे काही कराल किंवा बोलाल ते सर्व देवासाठी ख्रिस्ताद्वारे तुम्ही कृतज्ञता किंवा उपकार स्तुतीने करा. तर अशा फ्लेवरमधून आता पुढच्या आज्ञा बाहेर येत आहेत. अशा प्रकारच्या सुहासातून पुढच्या आज्ञा ज्या आहेत त्या बाहेर येत आहेत. आणि मग स्त्रियांबद्दल बोलतोय, म्हणजे एक लिंक आहे प्रियांनो. जोपर्यंत आपल्याला ख्रिस्त केंद्रित पालन पोषण आध्यात्मिक मिळत नाही, जोपर्यंत ख्रिस्त केंद्रित आराधनेमध्ये आपण वाढत नाही, जोपर्यंत ख्रिस्त केंद्रित कृतज्ञता तो कोण आहे, त्याने माझ्यासाठी काय केलं ह्या मोहलामध्ये आपण पूर्णपणे व्यापून जात नाही, तोपर्यंत हे आपलं जे कॉलिंग आहे, पत्नीचं कॉलिंग, पतीचं कॉलिंग, मुलांचं कॉलिंग, हे सगळं ओझीरवानं वाटणार. माझ्या आई वडिलांना काहीच समजत नाही, ते किती कोणत्या जनरेशनचे, त्यांच्या काळी हे पण नव्हते, पेजर पण नव्हते, त्या जनरेशनचे आहेत ते. पेजर माहित आहे ना का, ते पण एक्सप्लेन करायला लागेल. आम्ही पेजरच्या जनरेशनमध्ये, आता तुम्ही फार ॲडव्हान्स जनरेशनमधले, तर फार ओझीरवानं ते वाटतं. पण तुम्ही विचार करा जर का ह्या वचनानं आपण जे वाचले आहेत त्या एन्व्हायरमेंटमध्ये तुमची आत्मिक बांधणी, आत्मिक आराधनेमध्ये तुम्ही वाढत असाल, स्तुती गान, येशूचं गीत, म्हणजे असे फक्त वरवरचे गीत नाही. कोणचे आजकाल गीत आहे लय भारी लय भारी हे ते, तशा प्रकारचे नाही. एकदम येशू ख्रिस्त केंद्रित की तो कोण आहे, त्याने माझ्यासाठी काय केलं, अशा आत्मिक गीतांनी जर का आपलं हृदय भरलेलं असेल मग हे पुढचं कॉलिंग जे आहे ते फार सोपं जाणार. आणि ते मनात घेऊन आपण मग 22 वचनाकडे येऊ. दासांनो म्हटलेलं आहे, आता लगेच तुमचे जे रेड फ्लॅग असतील ते वर जातील. हे गुलामगिरीबद्दल बोलतंय बायबल. त्यांना माहीत नव्हतं का गुलामगिरीबद्दल पावलाला किती वाईट ती गोष्ट आहे. रोमी शहरामध्ये गुलाम असायचे घरांमध्ये. पण इथं पाऊल जो आहे ते सामाजिक बदला बद्दल बोलत नाही, पण ह्या हे जे गुलाम आहेत त्यांचं पण परिवर्तन झालेलं आहे. आणि ते घरी जाऊन मग अशा सुवार्ता केंद्रित बांधणीमध्ये वाढत असताना मग त्यांचा प्रतिसाद कसा असावा? आता जरी हे गुलामांबद्दल बोललेलं आहे पण ते अधिकाराखाली आहेत बरोबर, आणि आपण तर गुलाम नाही. काही आय टी वाले म्हणतील की आम्ही कॉर्पोरेट मध्ये गेल्यावर 8 तास 12 तास आम्ही गुलाम असतो, कॉर्पोरेट गुलाम आहोत आम्ही. आम्ही एकदा तिकडे गेलो, लॉग इन केलं की कधी लॉग आउट होणार हे काही खरं नाही. एवढं काम आम्हाला देतात जणू काय आम्ही गुलाम झालेलो. पण प्रत्येक व्यक्ती जो कामाला जातो, कामकाजाला जातो, त्या 8 तासासाठी तो एका अधिकाराखाली असतो आणि त्याचं त्याला प्रतिफळ मिळत आहे. तर आपण पण बऱ्याचशा गोष्टी इथून लागू करून घेऊ शकतो. तर आपण बघूया, इथं पाऊल म्हणतो, दासांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा. तर ख्रिस्ताविना हे फार कठीण जातं. कुणीतरी म्हटलंय की द ग्रेटेस्ट द हार्डेस्ट मिशन इज सबमिशन. सगळ्यात कठोर काम मिशन आपल्याला दिला असेल तर ते म्हणजे सबमिशन, स्वतःला आज्ञांकित करणं सगळ्यात कठीण जातं. आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतंय की इव्हन ट्रॅफिक सिग्नलला आपण आज्ञांकित होऊ शकत नाही. अरे माझा रस्ता आहे, माझ्या एरियामध्ये, मी कधी तोडल. आत्ताच आम्ही येताना आमच्या साईडला बस होती आणि आम्हाला तिकडचं काही दिसत नव्हतं, त्या सिग्नलच्या इथून कोण येत आहे वगैरे. आम्हाला हिरवा सिग्नल मिळाला मस्त, तर मी टाकलं ऍक्सिलरेटर आणि मग अचानक दोन पोरी स्कूटीवर तिथून गेल्या. पण देवाची दया आहे की मी फास्ट नव्हतो, मग ब्रेक मारला आणि मग ते सिग्नल तोडून बिंदास आमच्या पुढून निघून गेलेले आहे. सबमिशन की ह्या आम्हाला नियम दिलेत गव्हर्नमेंटनी, त्याच्या आधीन व्हायला पाहिजे, हे खूप कठीण जातं. पण इथं फार मोठा बदल येतो जेव्हा एक व्यक्ती ख्रिस्तामध्ये त्याचं त्याला पुनरुत्थित जीवन मिळतं, नवजीवन मिळतं, आणि अशा प्रकारच्या ॲटमॉस्फिअरच्या नंतर हे आज्ञा येत आहेत. सुवार्ता केंद्रित गाणे त्याच्या हृदयामध्ये असतात प्रभूसाठी, प्रभूचं कार्य त्यांनी वैयक्तिक रीतीने ओळखलंय, त्याची आत्मिक बांधणी होते, योग्य चर्चला तो जात आहे, आत्मिक अन्न त्याला योग्य ख्रिस्त केंद्रित अन्न मिळत आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग आपण कामाच्या ठिकाणी पण काय करू शकतो. इथं आपल्याला आज्ञा दिलेली की आपल्या व्यवहारातल्या धन्याच्या आज्ञा पाळा, म्हणजे जे काय ते सांगतील त्याच्या अधीन राहा, ते तुम्ही करा. तर ख्रिस्ताचा गौरव आपल्याला आपल्या कामकाजाच्या ठिकाणी करायचा आहे का, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बॉस सांगते आर्ग्युमेंटेटिव्ह, किंवा आपल्या बॉस जे एक सांगतो आपण विपरीतच करतो मुद्दा म्हणून, किंवा आपल्या बॉसला इतकं कठीण करतो आपलं त्याचं नातेसंबंध, एकतर मी सोडून जाईल नाही तर तू बॉस सोडून जाशील, तुझी टेन्युअर लय आम्ही कठीण करणार, तू जे जे प्लॅन आमच्या समोर आखशील ते आम्ही मुद्दाम बंड करून ते आम्ही अंमलात आणणार नाही. पण ख्रिस्ती व्यक्तीने त्या गटात असायला पाहिजे. तर हे आपण पाहतो फार सुंदर संधी आहे प्रियानो, ह्या कॉर्पोरेट जगामध्ये जाऊन जगणं ख्रिस्ती जीवन. काही वर्षांपूर्वी मला 2-3 वर्ष कॉल सेंटरमध्ये ट्रेनर म्हणून देवाने ते पाचारण दिलं, माझ्या कुटुंबाचं सहाय्य करण्यासाठी, आर्थिक मदत करण्यासाठी पूर्ण वेळ मी ते करून मग सेवा करायचो. आणि काय सुंदर संधी आहे, कारण कितीतरी वेगळे वेगळे प्रकारचे लोक माझ्या ट्रेनिंग बॅचमध्ये असायचे आणि त्यांच्यावर ख्रिस्ताची छाप पाडणं, ख्रिस्ताबद्दल सांगणं, कधी कधी तर उघडपणे मी पूर्ण ट्रेनिंग बॅचमध्ये सांगू शकलो. फार सुंदर ती संधी आहे. म्हणून आपण पण जेव्हा जॉबला जाऊ, कधी कधी काही लोकांना वाटतं जॉबला जाणं म्हणजे हे शाप आहे, शापातली ती गोष्ट आहे. जसं स्त्रीला त्या वेदना झाल्या उत्पत्ती 3 नंतर शापाखाली ती आहे, तसं ती प्रसूती वेदना होतील, तसं ते जॉब पण तसं आलेलं आहे. पण जॉब काम करणं हे त्या शापापूर्वी उत्पत्ती 2 मध्येच देवाने आदामाला तिकडे ठेवलेलं आहे बगीचेमध्ये. तर हा शाप नव्हे, चांगली गोष्ट आहे काम करणं, कष्ट करणं, आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवणं ही काय वाईट गोष्ट नाहीये. पण ते करत असताना आपल्या धन्याच्या आज्ञा पाळा. आता बघा तुम्ही, अजून पाऊल आपल्याला मदत करतोय, माणसांना संतोषिणाऱ्या नोकरासारखे तोंड देखील चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. अरे प्रभूची भीती, आणि त्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये योनासारखं आपलं मन असेल कदाचित. नाही, देव फक्त इस्रायलमध्ये, इस्रायल बाहेर गेलो तर देव मला त्रास देणार नाही. पण विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये प्रभूची संगती कुठं कुठं असते? सर्व ठिकाणी. आणि तो तिकडं कामकाजाच्या ठिकाणी, मला वाटलं फक्त चर्चमध्ये मी अति पवित्र स्थानामध्ये गेलो तिथंच मला देवाची सन्निधी. आपण आता तसं इस्रायलच्या काळामध्ये आहोत का? देवाची सन्निधी त्यात ह्याच्यावर असायची, मंदिरामध्ये अतिपवित्र. आपण त्याचे मंदिर आहोत, तो आपल्यामध्ये त्याचा आत्मा वस्ती करतो, आणि म्हणून आपण कुठेही त्याची भीती बाळगू शकतो. तर इथं दोन कॅटेगरी आपल्याला पाऊल मदत करत आहे. आपल्याला आज्ञा पाळायचे, बॉस जे काही त्याचे प्लॅन असतील त्याच्या अनुरूप व्हायचंय. ह्याचा अर्थ नाही की बॉस तुम्हाला पाप करण्यास प्रवृत्त करत असेल तर तुम्ही तसं करावं. माझा टीम मॅनेजर होता कॉल सेंटरमध्ये असताना, आमची सेल्स प्रोसेस होती, म्हणजे आम्ही सेल करायचो इन्शुरन्स पॉलिसी, आणि तो आम्हाला अशा काही त्या कम्प्युटरच्या ट्रिक शिकवायच्या की ते कस्टमरला न सांगता त्याची प्राईस जी आहे ती कमी करायची, पण बाकीच्या गोष्टी वाढवून आमच्या सगळ्या प्रोसेसमध्ये, आणि मग कस्टमर खुश होऊन लगेच तो ती पॉलिसी घेतो. पण त्याला माहीत नसतं की आम्ही बाकीच्या गोष्टी सिक्रेटली एवढ्या वाढवलेल्या आहेत, पण ते आम्हाला करायला लावायचं. आणि मी मुद्दाम त्या फोन रेकॉर्डिंगवर एक्सप्लेन करत करत, तो म्हणायचा एक्सप्लेन करायची गरज नाही, तो कदाचित कॅन्सल करून टाकल पॉलिसी, पण मी त्यांना सांगायचो की मी असं असं करत आहे, तुमची परमिशन, तुमच्या होकार आहे का तरी ही पॉलिसी घ्यायला, मग हो म्हणायचे. तर अशा प्रकारचे चॅलेंजेस येतात. मी म्हणत नाही की बॉस ज्या चुकीच्या गोष्टी करायला सांगल त्या करायच्या, पण इथं दोन प्रकारे आज्ञा पाळणारे लोक आहेत. एक म्हणजे वरवरची तोंड देखील सेवा चाकरी, आणि दुसरं बाब आहे खऱ्या अर्थाने ते म्हणजे सालस मनाने प्रभूची भीती बाळगून तुम्ही पाळा. तर तोंड देखील तोंड काय, तोंड देखल्या चाकरी बद्दल तुम्ही काय सांगू शकता? कशा प्रकारे ती असल, कंपनीमध्ये तुम्ही गेलेला आहात, बॉस आहे, ऑफिसमध्ये तुम्ही काम करत आहात, काही लोक जे आहेत तोंड देखील चाकरी म्हणजे ती कशी दिसते? हा, फील गुड फॅक्टर, म्हणजे बॉसच्या कुठं बसायचं, सीट कुठं, समोरासमोर, बरोबर, आणि खूप आवाज करायचं. जेव्हा बॉस असतो तेव्हा फुल इन्व्हॉल्वमेंट दाखवायची, पण बॉस जेव्हा जातो तेव्हा काही करायचं नाही. त्याला म्हणतात तोंड देखील या व्हॉट नो, त्याला म्हणतात तोंड देखील चाकरी. बॉस असेल तेव्हा फुल इन्व्हॉल्वमेंट, फुल आवाज, फुल जोश. बॉस गेल्यावर काही नाही, एकदम रिलॅक्स, काही ते प्लॅन वगैरे काही अंमलात आणायचे नाही, आपलंच करायचं. पण जर का प्रभूची भीती असणारा, विश्वासणारा असेल, प्रभूची सन्निधी, आणि संडे टू संडे, मंडे ट्यूजडे वेन्सडे असे सुवार्ता केंद्रित गाणे त्याच्यामध्ये तो वाढत असेल, सुवार्ता केंद्रित संदेश, सुवार्ता केंद्रित शिक्षण त्याला मिळत असेल, त्याची आत्मिक उन्नती, आराधनायुक्त जीवन तो जगत असेल, तर मग त्याचा परिणाम कुठं पडतो? कुठं पडतो? त्याच्या कामामध्ये पण पडतो. तर विरोधा मी काही पॉईंट काढले की हे तोंड देखील चाकरी जी आहे त्याच्या बॉसच्या सानिध्यातच होती, बॉसच्या सानिध्यात जास्त आवाज, जास्त बोलणे, इन्व्हॉल्वमेंट, क्वालिटी आहे ती कमी असते का? कारण बॉस नसतो तेव्हा काही नाही, म्हणून कामाची क्वालिटी ती आहे ती फार कमी. बॉसची परमिशन न विचारणं, सारखं बॉस नसेल तर कंप्लेन करणं, हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, आमचं असं आहे तसं. पण जर का आपण प्रभूच्या भीतीसाठी आज्ञा पाळत असो तर बॉस नसला तरी आपण काम करू. जास्त टॉक टॉक नाही बॉस समोर, पण आपलं वर्क टॉक करू, आपलं काम जे आहे ते बोलतं करू, रिझल्ट आपण आणू. आणि क्वालिटी जी आहे, कारण देवासाठी करत आहे, देवाच्या भीतीखाली आपण ते करत आहे, मग आपल्या कामाची क्वालिटी पण जी आहे ती उत्कृष्ट असणार. उगच स्वतःचे ब्रेक, स्वतःच्या वेळेस आपण परमिशन विचारू. तर थोडीशी झलक दाखवली की हे कसं दिसतं, तोंड देखील चाकली जी आहे. आणि इथं पाऊल जे आपल्याला शिकवत आहे की अशा प्रकारे तुम्ही काम करा. मग पुढचा मुद्दा बघा 23 वचनात, आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. इथं बायबल बघा फक्त करात सांगत नाही आपल्याला, ते कसं करा ते देखील सांगत आहे, जीवे भावे करा. आणि मला फार हे एकदम इंटरेस्टिंग वाटलं, म्हणजे एन्थुझियाझम. एखादा एम्प्लॉई असतो तो नियमितपणे येतो, जास्त ॲबसेंट राहत नाही, पण कसं आहे की मला हे दिलेलं आहे ते मी रखडत रखडत माझे दिवस, माझे तास भरणार, तुम्ही ते हे सांगितलं ते ते करण्याचा मी प्रयास करणार आणि मी कामाला जाणार. त्याला म्हणू शकतो का जीवे भावे काम केलेलं आहे. जीवे भावे म्हणजे काय, कसं कसं दिसल तो विश्वासणारा जो कामकाजाच्या ठिकाणी आहे. प्रामाणिकपणे सालस मनाने म्हणजे प्रामाणिकपणे प्रभूची भीतीखाली आनंद मिळेल. म्हणजे बायबल बघा आपल्याला खरं आपल्याला ते बाहेरचे पुस्तकं सेक्युलर पुस्तकं वाचण्याची गरज नाही. एवढे एवढे मोठे 500-500 रुपयाचे सिक्रेट टू सक्सेस फुल करिअर असं तसं बायबल बघा किती देवाचं आत्म्याचं ज्ञान आहे. आणि ते म्हणते की काय जीवे भावे तुम्ही प्रभूसाठी करा, प्रभूसाठी करा. म्हणजे तुम्ही विचार करा जर का प्रभूपासून जर का तुम्हाला एक संदेश आला किंवा कॅरिस्मॅटिक मन नाही म्हणत आहे पण जर का उद्या कोणची तरी गोष्ट प्रभूने स्पेसिफिकली तुमच्याद्वारे करायची असं म्हटलेलं आहे तर किती तुम्ही आवेशाने आपण किती जोमाने ती गोष्ट करू. तर तसंच पाऊल म्हणत आहे प्रभूसाठी आवेशाने तुम्ही ती करा. कधी कधी आपल्या बॉसकडे पाहून आपल्याला न कर केल्यासारखं वाटतंय कारण आपला बॉसच जर का देवाला ओळखणारा नसेल तर तो देखील त्याच्या बॉससाठी काय करत आहे, तोंड देखील सेवा करत आहे. आमचे तसं असायचं कॉल सेंटरमध्ये आमचा टीम मॅनेजर जो असतो 1-2 तास जागेवर बसायचा व बाकीचे 6 तास जे आहेत ते इतके काही सिगरेटचे ब्रेक घ्यायचा तो तर गायब असायचा नेहमी. तर मग कधी कधी बॉसला बघून आपल्याला काही प्रोत्साहन वाटत नाही पण इथं पाऊल म्हणत आहे की प्रभूसाठी तुम्ही करा, प्रभूसाठी तुम्ही करा. अरे कॉर्पोरेट जगताचा आणि आध्यात्मिक जगताचा काय संबंध आहे काय, तुम्ही पास्टर तुम्हाला काय माहित नाही. कॉर्पोरेट जगताचा आणि आध्यात्मिक जगताचा काय संबंध आहे का, काय संबंध आहे बरं. त्या कंपनीचं नाव वेगळं, त्या कंपनी गव्हर्नमेंटच्या खाली आहे, गव्हर्नमेंटच्या रूल्स हे स्थापिले, त्या कंपनीचा हेतू प्रॉफिट आहे आणि स्वतःची वाढ आहे आणि आध्यात्मिक गोष्टींचा काय संबंध. प्रभू कुठं तुम्ही घेऊन आलेला आहे माझ्या ऑफिसमध्ये प्रभूसाठी करा म्हणून. कलसायच्या पुस्तकात जर का तुम्ही पाहाल तर येशूची येशूचं वर्णन कसं केलेलं आहे 1 आणि 2 अध्यायामध्ये. दिसणाऱ्या न दिसणाऱ्या घडवल्या गेलेल्या सर्व काही कुणामध्ये घडवलेलं आहे. ब्रदर तुम्हाला माहिती आहे का पास्टर ते वचन 1:17 आहे का 16 आहे वाचता का जरा आणि पुढं. राजे अधिपती त्याच्याद्वारे त्याच्या गौरवासाठी निर्माण केलेले आहेत. आणि विश्वासणाऱ्या नात्याने ऍक्सिडेंट आहे का तुम्ही त्या कंपनीमध्ये असा अपघातयुक्त आलेला आहे आणि ऍक्सिडेंटली तो चिडका बॉस तुमच्यावर देवाने ठेवलेला आहे, असा अपघात होतात का विश्वासणाऱ्या. रोम 8:28 लिहिले की ऑल थिंग्स सर्व काही देव आपल्या कल्याणार्थ घडवत आहे जेणेकरून आपण ख्रिस्ताच्या प्रतिम रूपात बदलले जाव. नवा बॉस पण देवाच्या परमिशन. देव म्हणतोय की येशू म्हटलेला आहे की एक चिमणी पण भूमीवर पडत नाही त्याच्या परवानगीनुसार. तर तुमचा नवा बॉस काय ऍक्सिडेंटली येतो का तिकडं, नाही. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये देवाचं सार्वभौमता आहे कारण ही सगळा इतिहास त्याच्या इतिहासात त्याच्या एंडिंगला जात आहे. मग कोणचा बॉस तुमच्या जीवनामध्ये कोणत्या घटना कसल्या प्रकारचे लोक त्रास तणाव आशीर्वादाचे दिवस हे सत्य शेवटी कुणाच्या हातून, देवाच्या हातून. मग आपण पण कुणासाठी काम करावं, ख्रिस्तासाठी, की तो कंपन्यांचा पूर्ण विश्वाचा मालक आहे आणि म्हणून फार उत्स्फूर्तपणे फार ऍक्टिव्हली आपण काम केलं पाहिजे. आणि प्रियांनो ह्याचे रिझल्ट अगदी मिळतात, ह्याचे रिझल्ट अगदी मिळतात. आम्ही मी जेव्हा ट्रेनर होतो तर इतर ट्रेनर जे होते त्यांना प्रभूची ओळख नव्हती. त्यांना वाटायचं की आम्हाला ट्रेनिंग बॅच दिलेला आहे, आता हे नवीन पंचे आलेले आहेत आपल्या कामामध्ये त्यांना आपण सगळं काही प्रोडक्ट बद्दल शिकवतो तर आपण बॉस नाही का. आणि मग त्यांच्यावर इतकं कडक राहायचे, कधी ब्रेक द्यायचे नाही, सारखं चिडचिड करायचे त्यांच्यावर. त्यांना काही समजलं नाही प्रोडक्ट तर त्यांच्यावर चिडचिड रागाराग. आणि मग हा मला उलट सुलट प्रश्न विचारतो ना ट्रेनिंग बॅचमध्ये, मग मी त्याच्या मार्कमध्ये कसं करणार, अशा प्रकारची भावना ठेवणं, कारण त्यांना आत्मिक विजय नाही, कारण ख्रिस्ताने त्यांचं जीवन बदललं नाही. पण जर का आपण सुवार्तेमध्ये मुळवलेलं, ह्या आनंदामध्ये वाढलेले लोक आहोत, तर मग आपली जबाबदारी जी आहे आपण ख्रिस्तासाठी पार पाडू. फार प्रेमाने देवाच्या कृपेने मी माझे ट्रेनिंग बॅच जे आहेत ते सांभाळायचो. त्यांना जर का गरजा असतील, त्यांना खूप म्हणजे पलीकडे जाऊन त्यांची मदत करायचो, त्यांना समजण्यासाठी वगैरे वगैरे. आणि असं झालं की माझ्या ह्याच्यामध्ये असा एक रेकॉर्ड निघाला की आमचं एक हे असायचं पॅरामीटर म्हणतात की ज्याच्याने आम्हाला म्हणजे आमचं मूल्यमापन केलं जायचं की किती आमच्या ट्रेनिंग बॅचमध्ये आले आणि त्या 2 महिन्यामध्ये किती सोडून गेले, त्याचं ते पर्सेंटेज काढायचे. आणि या कॉल सेंटरमध्ये कोणही म्हणजे हे गॅरंटीडच आहे की 100% रेकॉर्ड कधीच निघणार नाही, कारण 20-30 लोक येतात. आणि असं कॉल सेंटर होतं की बाकीच्या कंपन्या त्यांच्यापेक्षा 2-3-5-10 हजार जास्त जायचे पगार अशा ठिकाणी होतो. गॅरंटीड लोक सोडून जायचे, पहिला महिना दुसरा महिना पगार मिळाला की जायचे. पण देवाच्या दयेने जो बदल माझ्यामध्ये घडवलेला आणि ज्या कृपायुक्त त्यांचं समजून घेऊन त्यांच्या संगती देवाने वागण्याची कृपा दिली, तर असं झालं की त्या ट्रेनिंग बॅच मध्ये 2 महिने कोण सोडून गेलं नाही. आणि मी तेव्हा त्यांना हँड ओव्हर केलं ऑपरेशन्सला, तेव्हा ज्यांना सोडायचं होतं त्यांनी तेव्हा सोडलं. पण त्यांना समजलं की हा एका वेगळ्या रीतीने आम्हाला वागवतो इतर ट्रेनरपेक्षा. आणि असे जे संध्या मिळतात, मग आपल्याला ख्रिस्त दाखवण्याच्या संध्या मिळतात की मी माझ्यामध्ये का हा बदल आहे, का मी त्यांना एवढं समजून घेतो किंवा त्यांना का मी प्रेमाने वागवून घेतो, कारण ख्रिस्ताने माझ्यामध्ये तो बदल केलेला आहे. तर अशा प्रकारे हे सक्सेस होऊ शकतं आपल्या कामाच्या ठिकाणी. आपण सक्सेस जे आहे होऊ शकतो, कारण आपल्यामध्ये सर्व ख्रिस्ताने जे जगातले लोक आहेत त्यांचे क्वालिफिकेशन भरपूर असतील कामामध्ये, त्यांची नैसर्गिक गुणवत्ता भरपूर असेल कामामध्ये, आपल्यापेक्षा त्यांचं ब्रेन जे आहे फिश खाऊन वगैरे एकदम तल्लक असत, पण त्या तल्लकपणासंगती कॅरेक्टर नसल तर मग बॉसला पण ते समजून येईल. सारखं दांड्या मारणं, सारखं टाइम वेस्ट करणं, जरी तल्लकपणा जगाच्या लोकांना आपल्यापेक्षा खूप स्मार्ट असतात ते, पण तरी कॅरेक्टर कोण घडवू शकतं, त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही कॅरेक्टर घडवण्यासाठी. विश्वासूपणा, चांगुलपणा, सेल्फ कंट्रोल, या सगळ्या गोष्टी आत्म्यांचे फळ आहे. जगाचे लोक त्यांना खूप तल्लकपणा असतो, पण एका टीममध्ये एकमेकांसंगती कसं वागणं हे त्यांना जमतं का, एकमेकांचे व्ह्यूज ऍडजस्ट करून घेणं, छोटं त्यांनी मला असं बोललो की मग लगेच एवढं मोठं त्या गोष्टीला करायचं, त्यांना सूड भावना असते नेहमी, इट का बत जवाब हम पत्थर से देंगे, नेहमी सगळे रिलेशनशिप प्रॉब्लेम असतात, मॅनेजमेंट सांगते, एचआर सांगते, ह्याच्या सांगते, त्याच्या सांगते, स्वतःच्या टीम सांगते. पण आपल्याला देव एक वेगळापणा देतो, आणि ख्रिस्तामध्ये वाढत असताना सक्सेस डेफिनेटली देव आपलं कॅरेक्टर जे आहे कामाच्या ठिकाणी आपला उपयोग करून घेऊ शकतो. मग पुढे तो म्हणतो 24व्या वचनामध्ये, प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे, प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. आता हे गुलाम आहेत, गुलामाना असतं का वतन फळ काही? घरातल्या मुलाला असतं. त्या काळात हे लोक जे आहेत विश्वासणारे झाले, पण अजून समाजाच्या दृष्टीने ते गुलामच आहेत. ते हसले असतील पावलाच्या पत्र जेव्हा वाचलं गेलं, अरे पावला आम्हाला कुठं काय वतन आहे, आम्ही गुलाम, आम्ही प्रॉपर्टी आहोत ह्या माणसाची, आम्हाला काय पुढं आशा आहे. पण पाऊल त्यांना काय आठवण देत आहे की गुलामांना पण जे विश्वासणारे आहेत त्यांना प्रभू फळ देणार आहे आणि वाटा देणार आहे, म्हणजे अनंतकालिक वाटा, स्वर्गामध्ये भागीदार पण ते कोणीही त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. म्हणून प्रभूची चाकरी तुम्ही करा. कदाचित आपल्याला वाटेल आपला बॉस आपल्याला बरोबर वागवत नाही, आपल्याला जे प्रतिफळ आहे ते काय मला मिळत नाही, आपण आशा काय धरायला पाहिजे की प्रभूमध्ये जे योग्य ते प्रभू देईल, सर्व गोष्टी त्याच्या हातामध्ये आहे, त्याच्याकडे पाहून मग आपल्याला आशा मिळते. कारण सत्य शेवटी जे माझं प्रतिफळ आहे कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. एक दिवस सगळ्या गोष्टींचं प्रतिफळ प्रभू येशू ख्रिस्त देणार आहे. आणि मग 25व्या वचनामध्ये म्हणतो, कारण अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल, पक्षपात होत नाही. आता बॉस बद्दल पण हे असेल की जर बॉस अन्यायी असेल त्याचं पण प्रतिफळ त्याला मिळणार आहे, आणि आपण जर का अन्यायाने काम केलं तर मग आपलं सक्सेस, आपलं जे काय इनबिल्ट बॉसनी करेक्शन दिलेलं आहे ते आपल्याला मिळणार. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला काय वाटतं की कसं मग प्रभू मधला विश्वासणारा कामकाजामध्ये कसं त्याचं व्यावहारिक कसं दिसतं, त्याचं कामकाजाचं लाईफ कसं दिसत, ह्याचं पॉवर कुठं आहे, या लाईफचं पॉवर कुठं आहे, काय बघितलं आपण? देवाचं भय, देवविरुद्ध चरित्र, ते आपलं वर्क लाईफ त्याच्यावर डिपेंड आहे. आणि 16 पुढची वचनं आपण पाहिले, स्तुती गान प्रभूचं गीत त्याच्या हृदयात असेल तर काम पण जोमाने तो करल. प्रभूच्या शिक्षणात तो वाढत असेल तर तो काम पण, आणि कृतज्ञशील दर का प्रभू त्याचं हृदय बनवत असेल उत्तर स्तुतीचं, तर ते हृदय जे आहे कोणत्याही परिस्थितीवर मात करत पुढं पुढं जाईल. आणि आपण पाहिलं आपल्या आज्ञा पाळायच्यात, नुसतं वरवरच्या रीतीने पाळायचं नाही, फार उत्स्फूर्तपणे जीवेभावे आपण काम केलं पाहिजे. आणि आपलं जे आशा आपल्याला ठेवलेली आहे पुढं ती लक्षात घेऊन आपण काम केले पाहिजे की मला माझं प्रतिफळ प्रभू आहे, प्रभू जो आहे तो माझ्या प्रतिफळ दिल्याशिवाय तो राहणार नाही. तर ह्या लक्षात घेऊ आपण गोष्टी. काही प्रश्न आहेत त्या संदर्भात? Rom 13 मध्ये म्हटलेलं आहे की सर्व मनुष्याच्या आज्ञेला तुम्ही, सर्व मनुष्याद्वारे निर्माण केलेल्या अधिकारांना तुम्ही आज्ञांकित असा. तर ते देखील कुणाला, म्हणजे गव्हर्नमेंट सत्तेशेवटी कुणी नेमलेली आहे? देवाने नेमली, असं पाऊल शिकवतो Rom 13:12. प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत, म्हणून जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो, आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतील. तर इथं पाऊल शिकवतोय प्रत्येक अधिकारी सत्यशेवटी देवाने नेमलेला आहे. ही गव्हर्नमेंट देवाची आहे, देवाच्या हातातलं ते साधन आहे गव्हर्नमेंट, की ह्या समाजामध्ये कंट्रोल राहावं. गव्हर्नमेंट नसली तर काय सगळं चोऱ्या माऱ्या काय काय जे लोकांना वाटेल ते करतील, पण गव्हर्नमेंट देवाने त्याचं साधन म्हणून दिलेलं आहे. तर मग गव्हर्नमेंटचे काही नियम पण असतात ज्याच्याद्वारे ते आपल्यावर नियंत्रण ठेवतात. तर एक नियम आहे की ड्रायव्हिंग लायसन्स काढणं आणि आपले जे रस्त्यातले रूल्स आहेत ते पाळणं, आणि त्याच्यावर आपला फायदा आहे ना. रूल्स पाळले तर ऍक्सिडेंट आपलेच कमी होते. बरोबर, मग सुवार्थ सांगून काय फायदा आहे का? फाईन पण हा गव्हर्नमेंटचाच अधिकार आहे, तो त्याचाच नियम आहे. आता प्रॅक्टिकल प्रश्न विचारलेला
आहे.
मग ती चूक कुणाची आहे?
आपलीच आहे.
मग त्या चुकीचा योग्य दंड काय गव्हर्नमेंट कडून आपल्यावर? मग ती भरणं, आणि मग त्याच्या पुढं म्हणजे पश्चाताप हृदयात करणं की मी अशा प्रकारे गव्हर्नमेंट जे प्रभूने नियम निर्माण केलेले तिचं पालन केलेलं नाही, देवा मला क्षमा कर, पुढच्या वेळेस तसं न करण्यास काय. ही फाईन जे आहे ती भरतो, आणि ह्याद्वारे मला चिमटा बसावा की मी पुन्हा असं करणार नाही, कारण ते चिमटा बसण्यासाठीच गव्हर्नमेंटने नेमलेली
आहे
ना. त्याला तो सगळे गोष्ट माझ्या अभ्यासानुसार हे जे लाच लाचेबद्दल बोललेलं ना बायबलमध्ये, ती लाच आपण देऊ नाही की गरीब ते देऊ शकत नाही पैसे एखाद्या न्यायाधीशाला, आणि निकाल आपल्या बाजूला लावण्यासाठी आपण श्रीमंत असलो किंवा आपल्याकडे पैसे, तर अन्याय करण्यासाठी आपण ती लाच देतो आणि तो निकाल त्यांच्या बाजूने लागणार होता पण आपल्या बाजूने लावून घेतो. माझ्या अभ्यासापर्यंत माझ्या आत्तापर्यंत केलेला, मी असं म्हणत नाही की हेच एवढंच आहे, पण माझ्या स्टडीनुसार लाचबद्दल ते सांगत आहे. पण माझ्या मते मग ही माझ्याकडे पैसे नाही, आता 500 रुपये फाईन आहे आणि मी त्या पोलिसाला विनंती करतो आणि मग कठीण परिस्थिती आहे ना. फाईन बोल भरणं योग्य
नाही,
त्याला सांगायचं मला 100-200 रुपये आहे माझ्याकडे, दुसरं काही ह्याच्या खाली मला तुम्ही बुक करा, कारण मला माझी चूक जी आहे ती कळून चुकलेली आहे, मी असं पुन्हा करणार नाही. ऍक्च्युली ती कसं आहे की हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येत नाही, आपल्या इंडियन सिस्टम मध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या ब्लॅक अँड व्हाईट शिवाय. ती लाच देऊन मी अन्याय करत आहे का कुणावर, म्हणजे मी असा विचार करेल की आता माझ्याकडे नाहीच आहे, मला ह्या परिस्थितीतून सुटायचं आहे, भरपूर मी त्याच्यासंग ती विचार विनिमय केला मी असं नाही करणार वगैरे, पण ते मला वाटतं वैयक्तिक कॉन्शियसची गोष्ट आहे की काय करावं. आपला विवेक काय म्हणतो, योग्य ते काय, कामकाजाच्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट आरटीओ मध्ये घेऊन गेला आपल्याला कामाला जायच्या वेळेस किंवा येताना. मला वाटतं ते जो ऑफिसर जो अशा प्रकारचे हे घेतो जास्त चुकीचं हे त्याच्यावर आहे. कधी कधी ते वॉर्निंग देऊन सोडून, म्हणजे बाकीच्या देशांमध्ये मी असं ऐकलंय की पहिल्या वेळेस जर का तुमचा रेकॉर्ड एकदम क्लीन असेल तर पहिल्या वेळेस मग ते वॉर्निंग देऊन सोडून दिलं, पण आपल्या इथं वॉर्निंग घेऊन काहीतरी अपेक्षितात तर कठीण आहे. आपल्या इकडं एवढं सोपं सरळ आन्सर देऊ शकत नाही, ते कुठतरी काय म्हणतात ग्रे एरियामध्ये पडत ते. तर कालच्या बद्दल आजच्या बद्दल काही प्रश्न आहेत तुमचे? येस. चांगला प्रश्न आहे, कुणाला ट्राय करायचं आहे उत्तर देण्यासाठी? ठीक आहे, आपण आता त्यांचं जीवन किंवा एखाद्या समाजातल्या भल्या व्यक्तीचं जीवन आपण घेतो, त्या जीवनाचं आपण कन्क्लुजन की ही व्यक्ती खूप चांगली आहे, हिने खूप चांगली सेवा केलेली आहे, कुणाच्या नजरेने बघून आपण तो निष्कर्ष काढलेला आहे त्या व्यक्तीबद्दल? आपण बघतो बरोबर, आपल्या नजरेने आपण त्यांचं जीवन पाहिलेलं आहे, जितकं आपल्याला समजतं त्या हिशोबाने आपण मग एक कन्क्लुजन करतो त्यांच्याबद्दल की ही व्यक्ती फार चांगली होती. जे समाजातली ऍक्टिव्हिटीज वगैरे आपल्याला दिसतातच, आणि ही व्यक्ती तरीही ख्रिस्त ख्रिस्ताविना जी आहे ती मेलेली आहे तिचं काय. तर हे आपली नजर आणि आपला दृष्टिकोन झाला. देव जो आहे बायबलमध्ये म्हटलेलं आहे की तो हृदय पारखणारा देव आहे. प्रत्येक कामामाग हेतू आपल्याला समजतात का? हेतू सगळ्या मग सर्वतोपरी म्हणजे सर्व वेळेस आपण बहुतांश रीतीने म्हणू शकतो ह्याचे चांगले हेतू होते. पण प्रत्येक दिवशी प्रत्येक सेकंडाला प्रत्येक तासाला क्षणाला हेतू जे आहेत ते कोण पाहतात? देव पाहत. ओके. बरोबर आहे. मग कोणच जात जाऊ शकत नाही. एनिवेज एनिवेज आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपण ह्या नियमाने त्यांना बघतो पण अल्टिमेट हे गोष्टी बघायच्या की सर्व निर्मिती बनवणारा कोण आहे? देव आहे. आणि बायबल सांगते की त्याचे नियम त्याने आपल्या हृदयावर त्याच्या नियमाचे परिणाम जे आहेत ते लिहिलेले आहेत. म्हणून आपण जनावरासारखं उगाच काय करत नाही. आता प्रत्येक देशामध्ये त्यांची गव्हर्नमेंट जी आहे काहीतरी नीतिमत्वाच्या बाबतीद्वारे ते असे नियम बनवतात. चोरी हे चूक आहे, त्याला पनिशमेंट द्यायची, ही गोष्ट चांगली, असं केलं तर तुम्हाला प्रमोशन मिळेल. हे नैतिक सगळ्या कुठून आलेल्या आहेत गोष्टी? देवाची आपल्या हृदयावर छाप आहे, त्याचे नियम त्याने लिहिलेले आहे. आणि जुन्या कराराकडं देवाने मग हे नियम प्रगट केलेत. देवाचे नियम त्याने प्रगट केले. आणि त्याचा सर्वात मूलभूत नियम काय आहे देवाचा? सर्वात सारांश सगळ्या नियमांचा त्याचा सारांश काय? तो दुसरा भाग झाला. तर हा निर्माता आहे, सगळ्या गोष्टी त्याने निर्माण केलेल्या आहेत. आपली प्रत्येक श्वासाची घटका जी आहे ती कुणावर निर्भर आहे? देवावर निर्भर आहे. आणि त्याचा नियम आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करा. आता निर्माण केलेली वस्तू ठरवते का? अरे नाही, ऍक्च्युली तू माझ्यावर प्रीत्यर्थ असे नियम ठरवायला पाहिजे होते. का? निर्माण करता सार्वभौम आहे. जो मडकं बनवणारा त्याला काय म्हणतात? कुंभार. तो ठरवतो की नियम माझे नातेसंबंध आणि ह्या गोष्टी मला आनंद देतात, ह्या गोष्टी मला आनंद देत नाही, अशा प्रकारे मी तुला घडवणार अशा प्रकारे. ओके. तर निर्माण करता नियम देतो आणि त्याचं नियमाचा सारांश असा दिलेला आहे येशूने की आपल्या देवावर पूर्ण हृदयाने पूर्ण जीवाने पूर्ण शक्तीने तू प्रेम कर. हे अयोग्य देव मागतोय का आपल्याकडून? निर्माण करता येणार त्याने. आपण निर्माण झालो नसतो तरी तो गौरवी आहे, त्याच्या त्रैक्यामध्ये तो आनंदी आहे. पण त्याने त्याच्या प्रेमाने त्याला वाटलं की मी ही सृष्टी निर्माण करावी आणि मनुष्याला माझ्या रूपामध्ये बनवावं, ह्याच्यामध्ये त्याला आनंद. तर सार्वभौम आहे, त्याला जे वाटेल ते तो हे त्यांनी केलेलं आहे. हा नियम लावून दिलेला आहे. तर मग आपली जबाबदारी बनती की ह्या नियम निर्माण करता आहे त्याचा मान राखावा, त्याच्या गौरवासाठी ते जो सांगतो त्याचं पालन करावं. तर रोम करास पत्र त्याच्यावर पाऊल आपल्याला अजून इथं प्रकाश देतोय की प्रत्येक व्यक्तीचा न्याय कसा होईल, कोणत्या बेसिसवर प्रत्येक व्यक्तीचा न्याय होईल. 18 वचनापासून पुढं, रोम 1:18 पुढं, वास्तविक रोम 1:18 पुढं, वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्याच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिलेले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचा सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे, अशासाठी की त्याने त्यांना कसलीही सबब राहू नये. तर पहिला पॉइंट काय आहे? त्या शेवटच्या दिवशी लोक म्हणतील की देवा मला माहीतच नव्हतं की तूच एकमेव निर्माण करताय, मला वाटलं की ह्याच्यामध्ये पण त्या अवतारामध्ये पण ह्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण दैवीपणा आहे. देव काय म्हणणार की ही अखिल सृष्टी मी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये तू राहिलास ते सगळं सुंदर सुंदर दृश्य तू पाहिलंय. प्रत्येक झाडाचं डीएनए वेगळं असतं. आता जितकं सायन्स रिसर्च करते तितकं त्यांना समजतंय की ते इतके छोटे सेल असतात, त्याच्यामध्ये एवढी माहिती असते आणि ती ठरवते की आपली हाईट, आपला रंग, आपलं काय कसं असणार, एवढं इन्फॉर्मेशन एक एक सेलमध्ये आहे. कितीतरी कम्प्युटरचं इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये. तर ह्या सगळे पुरावे पाहून तुम्ही अजून मला शोधलं नाही पृथ्वीवर असताना की अल्टिमेट निर्माण करता कोण आहे आणि तो आहे. तर मग त्याची इच्छा काय माझ्या जीवनाबद्दल, ह्या जगाच्या शेवटाबद्दल, नीतिमत्वतेबद्दल त्याचं म्हणणं काय आहे. तर इथं कुणालाही सबब राहू नये, तर त्याचं गौरव निर्मिलेल्या गोष्टींमध्ये त्याचं सामर्थ्य आणि हे सगळं दिसतं. मग 21व्या वचनापासून देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचा आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुध मन अंधकाराने भरून गेले. तर इथं प्रियांनो पापामधला तीव्रता बघा की देवाला ओळखूनही त्यांनी आभार व्यक्त केलेले नाही. हे पापाचा आता आपण हार्टमध्ये चाललोय, पापाचा पापीपणा कशा काय काय गोष्टींमध्ये, की त्याला आभार न मानणे. म्हणजे हे सगळे सत्कृत्य हे चांगले लोक करतायत, पण देवाला आभार देत देत ते करतायत का? खऱ्या देवाला ओळखून अरे तू मला बनवलंय आणि मी तुझी निर्मिती आहे येशू ख्रिस्ता, असं तुझ्या गौरवासाठी मी जगतोय, ह्या गोष्टी देवाला आनंद देत आहेत. ते आज सकाळी उदाहरण दिलं ना की जर का माझा मुलगा जो आहे शेजाऱ्याने किडनॅप करून ठेवलेला आहे त्याच्या खोलीमध्ये आणि तो मग रस्ता क्रॉस करून माझ्याकडे येतोय आणि मला हॅपी बर्थडे, तुमचं जे समोरचं जे वरांडा घाण झालं आहे तो पुसून देऊ का, माझी बाई पाठवू का, तुमची मिसेस कुठेतरी गेली आहे लांब गावी मी डब्बा पाठवू का, असे चांगल्या चांगल्या गोष्टींची ऑफर मला देतोय. मी म्हणाल अरे माझा मुलगा जो किडनॅप तुम्ही करून ठेवलेला आहे. तर तसंच देव म्हणतो की माझा स्वपुत्र मी पाठवला आणि त्याला रेकग्नाइज न करता. म्हणजे पापाचा भयंकरपणा बघा की ऍक्च्युली हे कसं आहे, सत्कृत्य करणं पण ख्रिस्ताला ओळखलं न ओळखणं म्हणजे त्या परुषासारखं आहे, निकदेवासारखं आहे आणि बायबल म्हणते घाणेरड्या चिन्ह्यांसारखं आहे. कारण आपल्याला हे समजत नाही प्रियांनो, फार सुंदर हा प्रश्न आहे की देवाची पवित्रता किती महान आहे आणि त्याचे हे नियम किती उंच आहेत. यशया 6 लिहिलंय की जे सेराफिम, जे देवाच्या यशाला हा दृष्टांत झालेला आहे आणि जे सेराफिम देवदूत आहेत त्यांना संधी दिलेली आहे की देवाच्या सिंहासनाच्या जवळ त्यांना ठेवलेला आहे, पण तिथं लिहिलंय की त्यांचे मुख झाकलेले आहेत, त्यांचे पाय झाकलेले आहेत. आता ते देवदूत पवित्र आहेत आणि पवित्र एन्व्हायरमेंट मध्ये आहेत, पण तरी ते असं का त्यांची स्वतःची अपात्रता ते त्यांना तिकडे जाणवती. कारण देव एवढा पवित्र आहे, कारण देव एवढा न्यायी आहे, त्याचे नीतिमत्व जर का तुम्ही त्याचे नियम वाचाल जुन्या करारामध्ये त्याचे नीतिमत्व इतकं सरळ आहे आणि त्याची अपेक्षा आपल्याकडून इतकी सरळ आणि इतकी उंच आहे. आणि जेव्हा आपण म्हणतोय की ठीक एक मिनिट हा देवा तू इतका पवित्र, इतका गौरवी, इतकं सरळ तुझे नीतिमत्वात आहे का, ठीक एक मिनिट हा मी आत्तापासून स्टार्ट करतो माझे सत्कर्म, माझे प्रत्येक हृदय जे आहे कसं आहे असाध्य रोगाने ग्रस्त आहे. देव ते हृदय पण पाहतो, पण एक मिनिट मी काय करणार उद्यापासून हे सगळे सामाजिक. देव म्हणाल तुमच्या गतकाळातले पापांबद्दल काय, ठीक आहे मी त्याचं पण आता मी यात्रेला जाऊन प्रायश्चित्त करतो आणि मग आजपासून मी असं करणार दानधर्म, पूर्ण माझं जीवन आयुष्य मी काय करणार लोकांच्या सेवेमध्ये घालणार. पण प्रियांनो तो इतका पवित्र आहे की एक पाप देखील आपण केलेलं असेल आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रायश्चित्त आपल्या स्वतःच्या सत्कर्माने होत नाही. कारण बायबल म्हणते की एक पापासाठी पण मृत्यूदंड हवाय, रक्त सांडल्याशिवाय पाप क्षमा होत नाही. पण देवा अखिल अखिल लाईफमध्ये फक्त एक खोटं मी बोललो आता मी स्वर्गाच्या दरवाज्यामध्ये येऊन थांबलेलो आहे, एवढं सगळं चांगलं केलं मी ते तोलून धर ना. पण प्रियानो आपल्याला हे गॅप पाहायचं आहे की तो इतका पवित्र आहे की त्याने त्या एक पाप नजरअंदाज करून सगळे तुमचे सत्कृत्य जे आहेत ते स्वीकारून ते पाप कुठेतरी त्याच्या खाली घातलं तर तो पूर्णपणे 100% न्यायी देव होणार नाही. आणि ते एक पाप त्याच्या पवित्र नजरेला इतकं घृणास्पद आहे आणि त्या प्रत्येक पापाचा वेतन जे आहे ते मृत्यू आहे. नाही तुला माझ्यापासून अलिप्त नरकामध्ये व्हावंच लागणार त्या एका पापाकडे, नरकामध्ये अनंत कालभर होय, कारण ते माझ्या पवित्रते विरुद्ध केलेलं आहे. मी अनितमान रासल की तुला स्वीकारण्यासाठी. मग काय, मग पापाचा एक पापीपणा आजकून भयंकर जेव्हा होतो जेव्हा देव म्हणतो की मी हे सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळं मी माझा पुत्र पाठवला ज्याने पूर्णपणे नीतिमान जीवन, जे नीतिमत्वता मला हवी होती सरळची सरळची नीतिमत्वता ती त्याने जगली आपल्या बदली तुमच्या बदली, आणि पवित्र जे मला हवं होतं ते त्याने जगलेलं आहे तुमच्या बदली तुमच्यासाठी. सर्व नियमाखाली तो त्याला येऊदी मी पाठवलं आणि ते सगळं पाळलं त्याने, आणि नीतिमान अनितिमानांसाठी मारला गेला. माझ्या मर्जीत आलं की त्याला ठेचावं माझ्या लोकांसाठी. यशयात्रेपण आपल्या बदली तो मृत्यू, ही देवाची योजना आहे. आता तू म्हणतोय की ह्या योजनेच्या विपरीत माझ्या सत्कर्माद्वारे माझं ते VIP गेट तू उघड आणि मला आतमध्ये घे. आणि मी म्हणतोय मार्ग सत्य व जीवन माझा पुत्र येशू ख्रिस्त, तोच जे परिपूर्ण जीवन मला अपेक्षित आहे मला खुश करतंय ते तो जगलेला आहे. तोच तुमच्या बदली परिपूर्ण मृत्यू त्याने अनुभवलेला आहे, तुमचा नरक त्याने गिळंकृत केलेला आहे, आणि तोच एक मार्ग सत्य व जीवन तो बनलेला आहे. दुसरा मार्गच मी स्वीकारू शकत नाही कारण मी इतका पवित्र आहे, मी इतका योग्यतेचा आहे. तर कुणीतरी असं म्हटलंय प्रियांनो, जो जो क्षण आपण देवाच्या प्रीती विना आपण व्यतीत करतो, जे जे गाणे आपण आपलं मन कुठतरी आहे आणि आपण नुसतं मुखाने म्हणत आहे, तो एक प्रकारे ढोंगीपणा झाला ना. पूर्ण जीवाने पूर्ण आवेशाने पूर्ण हृदयाने पूर्ण शक्तीने तो झालेला आहे का आराधना देवाची त्या क्षणी. तर किती आपण गरजू आहोत त्या ख्रिस्ताच्या आच्छादनाखाली येण्यासाठी, त्या क्रूसखांबाच्या कार्यासाठी. कारण ते कार्य काढलं की आपण भस्म, ते कार्य काढलं की आपण भस्म. तर मी म्हणत नाही असं की लोक देवाच्या प्रतिमेत बनवलेले आहेत ते सत्कृत्य करतात. अल्टिमेटली ते का करतात माहिती का, मदत वगैरे, कारण ते देवाच्या प्रतिमेमध्ये बनवलेले आहे म्हणून त्यांच्यामध्ये क्षमता आहे, म्हणून त्यांना सत्कृत्य जे आहे ते करूशे वाटतात. आपण जनावरं नाही, आपण जनावरं नाही म्हणून त्यांना ते करूशे वाटतं. पण बायबल म्हणते की ते सत्कृत्य सत्य शेवटी देवाच्या समोर घाणेरड्या चिन्हांसारखे. आपले पाप ते जागू शकत नाही, रक्त सांडल्याशिवाय पाप विमोचन होत नाही. तर तो प्रश्न समजायसाठी आपल्याला देवाची पवित्रता जाणून घ्यायला पाहिजे. त्यांनी नीतिमत्वता किती महान आहे, त्याच्या किती त्याची रिक्वायरमेंट किती उंच आहे, आणि ती कोणीही आतापर्यंत पाळू शकली नाही. तर ऍक्च्युली सॅड आहे की असे लोक मेलेले आहेत आणि सुवार्ते विना. पण आपल्याला माहित नाही की रेडिओद्वारे त्यांना सुवार्ता गेली असेल, ट्रॅकद्वारे त्यांचे जीवन जीवनामध्ये कोणतरी त्यांचे कर्मचारी किंवा कोणतरी असेल की त्यांनी त्यांना सुवार्ता दिलेली असेल. पण सुवार्तेचा नाकार करणं ही देवापासून आलेली गोल्डन ऑफर ती नाकारणं आहे, आणि ते सगळ्यात मोठं पाप आहे बायबलमध्ये. ते देवच जाणू शकतो ना, की देव म्हणतोय की निर्मिती साक्ष देईल त्या दिवशी. आपण वाचलं निर्मिती साक्ष देईल आणि आपल्या हृदयावर त्याचे क्रिया आहेत. हेलन केलर नावाची एक बाई होती, ती आंधळी होती, बहिरी होती, मुकी होती लहानपणापासून, आणि तिला तिची जी टीचर आहे तिने असं एक व्हायब्रेशनद्वारे संभाषण शिकवलं, व्हायब्रेशन करून नाही का. आणि मग तिची टीचर तिला देवाच्या गोष्टी शिकवायची, आणि एक दिवस शिकवत असताना हेलन केलर मग तिच्या संती बोलली की मला माहीत आहे की देव आहे, मला माहीत आहे की देव आहे आणि ह्या सगळ्या सृष्टीचा तो निर्माण करता आहे. म्हणजे तिला बघायचा पण चान्स नव्हता ही सृष्टी, ऐकण्यासाठी पण चॅलेंज होती, बोलण्यासाठी पण ती चॅलेंज होती. तर अशा व्यक्तीच्या हृदयापर्यंत पण देव पोहोचू शकतो, आणि ते विचार करू शकतात की अरे माझं शरीर अस हे बघून शरीराच्या क्रिया किती अद्भुत आहे आणि हे मी बाकीचे माझे शरीराचे फंक्शन किती अद्भुत आहे. बाकीचे लोक त्यांना डिस्क्राईब करत असतील की असं आहे तुझ्या अवतीभवती सराउंडिंग. ते सगळं हे करून पण ती निष्कर्ष काढला की देव आहे. आपल्याला मग ह्या पृथ्वीवर ठेवलेलं आहे मत्तय 28 मध्ये आपली कमी आहे होय. असं म्हणता कामा नाही की आता देवाने सगळं त्याचं गौरव प्रगट केलेलं आहे आता त्यांना आपण असंच सोडायला पाहिजे म्हणून आपण इथं आहोत म्हणून हे कॉन्फरन्स घडवत आहोत. पण त्या 10 आज्ञा जरी तुम्ही पाहिल्या एक माणूस म्हणाल नाही का सा थांबल देवासमोर मी कधी व्यविचार केला नाही कधी खून केला नाही पण हां पण 10वी आज्ञामध्ये सगळे फेल झाले कारण तिथं ती आज्ञा हृदयाशी निगडीत आहे की तुझ्या शेजारच्या वस्तूवर व्यक्तीवर त्याच्या पत्नीवर तू लोभ धरू नकोस. म्हणून ख्रिस्त आला तो सर्व गुणांमध्ये अगणित आणि परिपूर्ण आहे. ते गुण कसे आले पवित्रता आली न्यायीपणा आला क्रोधायुष्ट तो होतो बायबलचा अभ्यास केल्यावर पण प्रेमळ दयाळू कृपाळू पण आहे. तर त्याचा अर्थ नाही की न्यायाच्या दिवशी हे सगळे गुण जे आहेत ते तो ऍबसंट ठेवणार आणि मग तर त्याच्या न्यायाच्या दिवसा तो प्रगट होणार आहे. पण किती संयमानंतर तो प्रगट झालेला आहे त्या न्यायाच्या दिवशी कितीतरी लोकांना चान्स मिळालेला आहे वारंवार. आणि असं नाही म्हणत आहे बायबल म्हणत आहे की ज्यांनी ऐकले आणि धिक्कार केलेला आहे त्यांच्यावर अतितीव्र न्याय होणार आहे आणि ज्यांनी न ऐकलेलं आहे त्यांना मग ह्या मात्रातून देव त्यांचा न्याय करणार की हे 10 आज्ञा त्यांच्या हृदयावर लिहिले होते. कारण जेव्हा ते चांगलं करतात त्यांना बरं वाटतं जेव्हा ते वाईट करतात. बरं तुम्ही विचार करा पाऊल म्हणतो की इतरांवर तुम्ही न्याय करता. प्रत्येक आता आपल्या भोवती हिंदू कुटुंब असेल वगैरे वगैरे हे मुलाला जे देतात चांगलं नाही का टोले कारण त्याने चोरी केली तर ह्याचा अर्थ त्याला त्यांना माहिती आहे की चोरी करणं हे चूक आहे म्हणून ते इतरांवर जस्ट हे करतात ना. ही न्यायी भावना कुठून आलेली माझं प्रॉपर्टी त्यांनी घेतली आपण कोर्टात का जातो. कारण आपल्याला आपल्या हृदयावर हे 10 आज्ञांची क्रिया कोरलेली आहेत म्हणून एका व्यक्ती म्हणतो मला न्याय पाहिजे ते चूक आहे हे बरं आहे. तर पाऊल म्हणतोय जर का तुम्ही हे चूक आहे ते बरं आहे असा न्याय ठोठवता दुसऱ्यांवर ह्याचा अर्थ आहे तुम्हाला बरं काय आणि वाईट आहे ते कळालेलं आहे. आणि जर का बरं काय आणि वाईट आहे ते कळालेलं आहे तर मग ते कुणी हे न्याय हे नीतीचे कर्मे माझ्या हृदयावर कुणी घातले. मी जर का फक्त प्राणी आहे तर असं होईल का कुत्रा मांजर विचार करत बसतं का न्यायाबद्दल बऱ्याबद्दल वाईटाबद्दल. तर मग आपली जबाबदारी आहे ना शोधणं की पण बायबल सांगतंय की कोणच शोधत नाही आहे. ही उत्पत्ती 3 मुळे ही सॅड न्यूज आहे की लोक देवापासून विभक्त झालेले. ह्या प्रतिमा आहे पण परिपूर्ण नाही आहे ती प्रतिमा. ती हे झालेली आहे गढूळ झालेली आहे देवाची प्रतिमा. आपण सत्कृत्य करू इच्छितो पण पूर्णपणे देवाला जाणून घेत नाही. आपण त्याचे वैरी झालेलो ख्रिस्ताविना पण सुवार्ता आज पण सगळीकडे चाललेली आहे. आणि म्हणून येशू म्हटला की जोपर्यंत सुवार्ता ह्या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाणार नाही तोपर्यंत माझं येणं होणार नाही इंटरनेटद्वारे. तर आपली पण जबाबदारी आहे म्हणून सगळ्या सृष्टीमध्ये जाऊन शिष्य घडवणं जा म्हणून येशू म्हटलेला आहे.
माझे एक बहिण आहे
हेतू तिला सांगायचं पहिले टिमती मध्ये की देवामध्ये आणि मनुष्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, पाळक मध्यस्थ नव्हे. पाळक अशा लोकांना मग चांगल्या चर्च मध्ये घेऊन यायचं, ते पास्टर त्यांच्यासाठी प्रार्थना योग्य हेतूने करतील, योग्य गोष्टींसाठी करतील, आणि ते चर्चला आल्यावर योग्य शिक्षण पण मिळेल चांगल्या चर्चला, जिथं वचनाचं शिक्षण दिलं. मग ते सुवार्थ आहे का? बायबल प्रमाणे ते आहे. बायबल म्हणते देवामध्ये मनुष्यामध्ये एकच मध्यस्थ. पाळकाची जबाबदारी काय? मेंढरांना चारणं, मेंढरांना सेवेसाठी सज्ज करणं, आणि मेंढरांना खोट्या शिक्षणापासून संरक्षित ठेवणं ही पाळकाची, आणि चर्चची व्यवस्था जी आहे चांगली चांगली पाळणं. पाळक काय मोशेसारखा मध्यस्थ आणि देवाचे आशीर्वाद आणणारा, त्यांना उलट अशा स्थितीमध्ये सुवार्ता सांगायची की सगळ्यात मोठा आशीर्वाद कोणता तू शोधत आहेस. मग ती म्हणाली असे माझे प्रॉब्लेम. मग ते म्हणायचं बरं हा प्रॉब्लेम आहे का तुझा, पण बायबल प्रमाणे सगळ्यात मोठी समस्या काय आहे मनुष्य मात्राची तुला माहिती आहे का? तू म्हणाल नाही. म्हणायचं की आपला देवा सांगून ते आपले नाते विभक्त झालेत पापामुळं आणि ते मानेकही नाही, म्हणून देवाने ख्रिस्त पाठवला सगळ्यात मोठी गरज भागवायला आपली, ती म्हणजे आपल्या आत्म्याचं तारण. आणि मग नंतर सगळ्या गोष्टी निघून जातील असं मी म्हणत नाही, पण देव आपल्या बरोबर शेवटपर्यंत असत त्या सगळ्या जीवनातून. अजून मी कन्व्हिन्स झाले नाही. हा सांगा. व्हेरी गुड गुड गुड. विचारायचं विचारायचं आठ एक बघ. जायचं असेल तर एक हा महत्वाचा प्रश्न. देअर इज therefore now नो कॉन्डेमनेशन. आता जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाहीच लिहिलं. तर कुणीतरी म्हटलंय की विश्वासणारा जो आहे ज्या गोष्टी तो विसरायला कठीण चाललेला आहे ते देवाचं वचन सांगते तो ऑलरेडी विसरलेला आहे. ख्रिस्तामध्ये ती फाईल उघडली जात नाही. जज जो आहे तो एकदा नाही का एका गुन्हेगाराला एकदा पाठवतो तुरुंगात, मग त्याने 5 वर्ष काढले तुरुंगात, त्याची संपली सजा. मग 10 वर्षानंतर परत त्याला बोलवतो, अरे मला बोर होतंय तुझी केस मी परत पुन्हा उघडलेली आहे, परत जा तू. तुला मी तृप्त झालेलो नाही, परत जा. शिक्षा किती वेळेस होती एका गोष्टीची? एकदा. तर हे जे पाप आहेत त्याचं जे प्रत्येक पापाचं अनंतकालिक परिणाम आणि क्रोध जो आहे, येशू देव जो आहे सुप्रीम कोर्ट, त्याच्या पलीकडं कोर्ट नाही. आणि प्रत्येक पापाचं जे वेतन हे मरण, म्हणजे देवापासून विभक्तता. आपण विचाराने पाप केलेत, कृतीने केलेले आहेत आणि देवाचे सगळ्या आज्ञा मोडलेल्या आहेत. तर काय आपण कमवले त्या पापांमुळे? विचाराचे असो, आचाराचे असो, कृतीचे असो, काय कमवले? दंडाज्ञा कमवलेली आहे, मृत्यू देवापासून विभक्तता कमवलेली आहे आणि अनंतकालिक क्रोध कमवलेला आहे देवाचा. पण गुड न्यूज ही आहे की आपण आपल्या असहाय्यतेमध्ये असताना, देवाचे वैरी असताना, आपण जन्मले पण नव्हतो 2000 वर्ष, देवाने त्याच्या अभिवचनाद्वारे मसीहा जो आहे तो पाठवला. आणि यशया 53 मध्येच लिहिले, तो येण्यापूर्वी 600 वर्ष लिहिलेले, की देवाच्या मर्जीस आले की त्याला ठेचावे, त्याचा भुगाभुगा करावा आणि आपल्या बदली तो मरावा. आणि म्हणून येशू ख्रिस्त जेव्हा आला पृथ्वीवर 2000 वर्षापूर्वी, तो म्हटला समाप्त झालेले त्या क्रूस खांबावर. काय समाप्त झाले? हे सगळं जे आपण कमवले त्यांनी ते स्वतःवर घेतलं. जुन्या करारामध्ये ते जे मेंढरू असायचं निष्पाप, त्याच्यावर सगळे हात ठेवायचे, त्याला वदण्यात यायचे. पूर्ण इस्रायलचे लीडर्स त्याच्यावर हात ठेवायचे, म्हणजे पूर्ण इस्रायलचा पाप दोष आम्ही ह्याच्यावर टाकतोय, मग त्याला अर्पायचे, त्याचा जीव त्यांच्या बदली जायचा. आणि मग जो बकरा आहे तो अरण्यात सोडून द्यायचे, म्हणजे आपले पाप दोष पण देव आता देवापासून दूर घालून जाते. कारण इथं प्रायश्चित्त घडलेलं आहे, देव तृप्त झालेला आहे, त्याचा तो अर्थ आहे. तर 2000 वर्षापूर्वी ख्रिस्त म्हटला पूर्ण झालेला आहे, म्हणजे मी देवाला तृप्त केलेलं आहे माझ्या अर्पणाद्वारे. म्हणून ते काळोखा झाला, तो काळोखा देवाच्या न्यायाचं प्रतीक आहे. आणि देवाने मुख फेरलं म्हणून तो म्हटला माझ्या देवा तू माझा त्याग केला. त्या बगीच्यामध्ये त्याचा घाम जो आहे तो रक्तासारखा टपकला, म्हणजे इतक्या वेदनेतून गेला, कारण देव त्याला, तो त्याचा उराचा पुत्र आहे, त्याच्यापासून आपल्यासाठी मुख फेरणार होता. तर प्रियांनो, आपला अनंतकालिक क्रोध येशूने त्या दिवशी सोसला आणि म्हणून तो म्हटला पूर्ण झालेला आहे. आणि म्हणून येशूमध्ये आता न्याय राहिला का? परत परत दंडाज्ञा राहिलेली आहे का? म्हणून पाऊल म्हणतो, फक्त आपण मेक शुअर करायला पाहिजे की आम्ही कुणा मध्ये आहोत. आमच्या स्वतःच्या सुवार्थेमध्ये आहोत का? माझ्या स्वतःच्या बळावर मी निर्भर राहील आणि मी नीतिमत्वाचा जो न्यायाचा दिवस मी माझ्या सत्कर्माद्वारे मी फेस करेल, ते म्हणजे स्वतःच्या ज्ञानात राहणं, जगिक ज्ञानात राहणं, स्वतःच्या कल्पनेत राहणं. पण पाऊल म्हणतो जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना फाईल क्लोज, रद्द, डिस्ट्रॉय. ज्या गोष्टी आपल्याला कठीण जातात विसरण्यासाठी, ते देव म्हणतो की मी त्यांचे पाप दोष स्मरणार नाही या नवीन करारामध्ये, कारण त्याची पेमेंट झालेली आहे, दंडाज्ञा ख्रिस्ताने भरलेली आहे. तर ही गुड न्यूज आहे. तर त्याचा पुरावा काय आहे? की जर का ख्रिस्तामध्ये असेल तर तिथं लिहिलंय की ते देहाप्रमाणे चालणार नाही, आता आत्म्याप्रमाणे चालते. हे समजल्यावर, हे हृदयात घेतल्यावर नवीन हृदय आपल्याला मिळतं, ख्रिस्ताप्रती प्रेम मिळतं, आपल्या जीवनाचे ॲटिट्यूड्स बदलायला लागतात, आवडीनिवडी, इच्छा आकांक्षा बदलायला लागतात. त्याला म्हणतात वन्स सेव्ड ऑलवेज बीइंग, ह्या बदलाची प्रतिक्रिया आता त्यांच्यामध्ये चालू राहणार सतत ख्रिस्त येईपर्यंत. कधी कधी त्याच त्याच पापांविरुद्ध पण संघर्ष उद्भवतो, कारण पाप झोप घेत नाही. इराक जे शहर आहे, इराक जे राष्ट्र आहे, शेवटचं उदाहरण देतो, अमेरिकेने त्यांच्यावर आक्रमण केलं, सद्दाम हुसेनवर आक्रमण केलं, बगदाद शहर जिंकलं, राजधानी जिंकली, त्याच्यामुळे पूर्ण इराक कुणाचं झालं? अमेरिकेचं झालं. पण तरी छुपे युद्ध दररोज काय करायचे? बॉम्बस्फोट करायचे की नाही? तसंच येशू विजय मिळवतो, पण तरी ह्या देहात राहत असताना तो येईपर्यंत पापासंगती विश्वासणाऱ्याचं काय राहणार? संघर्ष राहणार. आणि जितकं आपण आत्म्यातलं जीवन प्राप्त करून घेऊ, वचन वाचून, त्याच्या संतगणांसंगती राहून, त्याची आराधना करून, प्रार्थनेत वाढून, ह्या आत्म्याला पेरू जितकं आत्म्याचे फळ मग निघायला, जितकं आपण मग स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहू, नाही मी ख्रिस्ती जीवन मी करू शकतो माझ्या ओन स्ट्रेंथमध्ये, तितकं मग देहाचे फळं बाहेर निघतील. खात्री नसते, कारण आपल्याला जे शिक्षण दिलेलं आहे आपल्या जुन्या चर्च मधून वगैरे वगैरे, ते आपली खात्री जी आहे वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर आधारित करू पाहते. नाही, मला देवाची वाणी ऐकली तरच मी विश्वास ठेवल असं मला कोणतरी सांगायचं. पण बायबल ही देवाची वाणी आहे, त्याचं वचन आता लिखित रूपाने आलेलं आहे. पूर्ण हा मेसेज हे मला अभिवचन आहे, आणि हे मेसेज म्हणतंय की जर का मी माझे पापा अंगीकारतो, ते स्वीकारतो की होय हेच मी असं केलं तुझ्या विरुद्ध केलेलं आहे, मला माफ कर, मला असं जगायचं नाही, तर येशू विश्वसनीय आहे व न्यायी आहे आपल्याला शुद्ध करण्यासाठी. तर हे जे प्रॉमिस आहे ते स्वतः लावून घ्यायचं की येशू तुझं वचन असं मला सांगते. आणि वचनामध्ये वाढायचं आणि मग त्या पापावर देवाच्या आत्म्याद्वारे विजय मिळवून घ्यायचा. तर आहे कधी कधी आपलं आश्वासन निघून जातं की अरे मी आहे का नाही, जेव्हा आपण पराजयाच्या ह्याच्यात जातो. पण मग आपण पाहायचं की माझा विजय 2000 वर्षापूर्वी एका ऐतिहासिक घटनेमध्ये झालेला आहे. माझी क्षमा, माझी देवासमोर मान्यता 2000 वर्षापूर्वी येशूने जिंकलेली आहे. देव मला आता ख्रिस्तात पाहतो, नव्या नजरेने पाहतो देव मला ख्रिस्तामध्ये. तर त्या ऐतिहासिक घटनेकडे जायचं, 2000 वर्षापूर्वी माझी मान्यता प्राप्त मिळालेली आहे ख्रिस्तामध्ये, आणि ती गोष्ट कोण बदलू शकतं का? इतिहास ख्रिस्ताच्या मृत्यूमध्ये मी मेलो, पुन्हा उठलो, आता परत जाऊन 2000 वर्षापूर्वी कोण मला त्या मृत्यूच्या बाहेर त्या जीवनाच्या आता ऐकी झालेली ती उद्ध्वस्त करू शकतं का? ख्रिस्ताचे शब्द काय आहेत की स्वर्ग न दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टी ख्रिस्ताच्या प्रीतीपासून संतगणांना विभक्त करू शकत नाही. रोम 8 असे अभिवचन आठवायचे. हा आत्मिक युद्ध आहे. सैतान जो आहे आपल्याला निराश करायचा प्रयत्न करतो, आपलं आश्वासन घेवायचा प्रयत्न करतो, पण वचनाने भरायचं आणि हे अभिवचन जे आहेत त्याच्याने भरायचं की तुझं वचन असं सांगतंय. मार्टिन लुथर सारखे संतगण, त्यांना कितीतरी डाऊट आले, त्यांच्या घरामध्ये असे साईचे डाग आहेत, कारण सैतान जणू काय त्यांना वाटायचं की त्यांची सगळी जुनी स्टोरी, लाईफ स्टोरी त्यांच्या समोर आणतोय, म्हणून शाई फेकून त्यांनी त्या भिंतीला मारलं. अजूनही त्यांनी तिथं ठेवलेलं आहे. आणि तो म्हटला जर का सैतान येऊन तुम्हाला तुमच्या गतकाळाची आठवण करल तर तुम्ही ख्रिस्तामध्ये त्याचं भविष्य काय होणार आहे, त्याचा नायनाट कसा होणार आहे त्याची आठवण तुम्ही करून द्या. ओके, थँक्यू. आपण पाहिजे तर उद्या करू शकतो पुन्हा एकदा. या पाहिजे तर चर्च नंतर उद्या आपण थोडा वेळ बसू शकतो आणि विचार विनिमय. थँक्यू, चांगले प्रश्न.